दूसरे इतिहास अध्याय 23। यहोयादाने 7व्या वर्षानंतर आपले सामर्थ्य दाखवले। त्याने यरोहामाचा पुत्र अजर्या, यहोहनानाचा पुत्र इश्माएल, ओबेदाचा पुत्र अजर्या, अदायाचा पुत्र मासेया आणि जिखरीचा पुत्र अलीशाफाट या मुख्य अधिकाऱ्यांशी करार केला। त्यांनी यहुदाभर फिरून यहुदाच्या नगरात विखुरलेल्या लेवींना आणि इस्रायलाच्या कुलप्रमुखांना एकत्र आणले। मग ते सर्व यरुश्लेम येथे गेले। तेथे देवाच्या मंदिरात सर्व समुदायाने राजाशी करार केला। यहोयादा या लोकास म्हणाला, परमेश्वर दाविदाच्या संततीविषयी जे बोलला आहे त्यास अनुसरून राजाचा पुत्र गादीवर येईल। आता तुम्ही करायचे ते असे, तुमच्यापैकी जे एक तृतीयांश याजक आणि लेवी शब्बाताच्या दिवशी कामाला येतात त्यांनी मंदिरावर पहारा करावा, एक तृतीयांश लोकांनी राजमहालावर पहारा करावा आणि उरलेल्या एक तृतीयांश लोकांनी वेशीपाशी असावे। यांच्या खेरीज बाकी सर्व लोकांनी परमेश्वराच्या मंदिराच्या दालनात राहावे, कोणालाही परमेश्वराच्या मंदिरात येऊ देऊ नये। याजक व सेवा करणारे लेवी यांनीच मात्र आत यावे, कारण ते याच कामासाठी नेमलेले आहेत। पण इतरांनी परमेश्वराने नेमून दिलेली आपापली कामे करायची आहेत। लेवींनी राजाला सर्व बाजूंनी घेराव घातला, प्रत्येकाजवळ आपली तलवार सज्ज असावी, कोणी मंदिरात घुसायचा प्रयत्न केल्यास त्यास ठार करावे, सर्वांनी राजाची सावलीसारखी सोबत करावी। लेवी आणि यहुदा या सर्व लोकांनी यहोयादा या याजकाने ज्या आज्ञा केल्या त्या सर्वांचे पालन केले। यहोयादाने याजकांपैकी कोणाचीही गय केली नाही, त्यामुळे शब्बाताच्या दिवशी आळीपाळीने आत येणाऱ्या व कामावरून बाहेर जाणाऱ्या सर्वांची व्यवस्था केली। दाविद राजाचे भाले, छोट्या आणि मोठ्या ढाली ही शस्त्रे देवाच्या मंदिरामध्ये ठेवलेली होती। यहोयादा याचकाने 100 सैनिकांच्या तुकड्यांच्या प्रमुखांना त्या दिल्या आणि त्यांनी कुठे कसे उभे राहायचे ते सांगितले। प्रत्येकाजवळ आपापले शस्त्र होते। मंदिराच्या सरळ उजव्या कोपऱ्यापासून डाव्या बाजूपर्यंत ही शस्त्रधारी माणसे उभी राहिली। वेदी, मंदिर आणि राजा यांच्याजवळ ती उभी होतीच। मग त्यांनी राजपुत्राला बाहेर आणले आणि त्याच्या मस्तकावर मुगुट चढवला, त्याच्या हाती आज्ञापट दिला। योवाशाला त्यांनी राजा केले। यहोयादा आणि त्याचे पुत्र यांनी त्यास अभिषेक केला। राजा चिरायू होवो असे ते सर्वजण म्हणाले। लगबगीने जाणाऱ्या लोकांचा गलबला आणि राजाचा जय जयकार अथल्याने ऐकला, तेव्हा ती लोकांकडे परमेश्वराच्या मंदिरात आली। पाहते तो तिला राजा दिसला। प्रवेशद्वारापाशी तो राजस्तंभाजवळ उभा होता। कर्णे वाजवणारे कारभारी आणि लोक राजाजवळ उभे होते। देशभरचे लोक कर्णे वाजवून आनंद व्यक्त करत होते, गाणारे वाद्य वाजवत होते आणि त्यांनी म्हटलेल्या स्तवन गीता पाठोपाठ लोक गात होते। तेव्हा आपली तीव्र नापसंती दाखविण्यासाठी अथल्याने आपले कपडे फाडले आणि फितुरी फितुरी असे ती ओरडली। याजक यहोयादा याने सेनापतींना पुढे आणले, त्यांना तो म्हणाला, तिला सैन्याच्या रांगांमधून बाहेर काढा, तिच्या मागे जो जाईल त्यास तलवारीने मारून टाका। मग याजकाने सैन्याला आज्ञा दिली की परमेश्वराच्या मंदिरात अथल्याचा वध करू नका। राजमहालाच्या घोडाविशी जवळ अथल्या पोहोचताच सैनिकांनी तिला पकडले आणि त्या ठिकाणी तिला जीवे मारले। यहोयादाने मग सर्व लोक आणि राजा यांच्याबरोबर एक करार केला, आपण सर्व परमेश्वराचे लोक आहोत, असा तो करार होता. मग सर्वजण बाल देवतेच्या मंदिरात गेले आणि त्या मूर्तींची त्यांनी नासधूस केली. तिथल्या इतर मूर्ती आणि वेदी देखील मोडून तोडून टाकल्या. बाळाच्या वेदी पुढेच त्यांनी बाळाचा याजक मत्तान याला ठार केले. यहोयादाने मग परमेश्वराच्या मंदिरातील याजकांची नेमणूक केली. हे याजक लेवी होते आणि दाविदाने त्यांना मंदिराचे मुख्त्यारपद दिले. मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे परमेश्वरास होमबली अर्पण करणे हे त्यांचे काम होते. दाविदाच्या आज्ञेनुसार आनंदाने गायन करत त्यांनी होमबली अर्पण केले. कोणीही अशुद्धतेने मंदिराच्या आत येऊ नये म्हणून यहोयादाने परमेश्वराच्या मंदिराच्या प्रवेशद्वारीच द्वारपाल नेमले. सर्व सैन्याधिकारी, लोकनायक, सरदार आणि सर्व प्रजा यांना यहोयादाने आपल्याबरोबर घेतले. मग त्याने राजाला परमेश्वराच्या मंदिराबाहेर काढले. तिथून वरच्या वेशीतून ते राजमहालात पोहोचले. तेथे त्यांनी राजाला सिंहासनावर बसवले. अथल्याचा तलवारीने वध झाला. त्यानंतर यहुदातील लोकांमध्ये आनंदी आनंद पसरला आणि यरुश्लेम नगर शांत झाली.